या कार्यक्रमाचे प्रायोजक प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्ट सातारा।
नमस्कार श्रोते हो, प्रकृती रिसॉर्ट प्रस्तुत जिओ फ्रेश या कार्यक्रमात मी लीनता माडगुळकर आंबेकर आपले मनापासून स्वागत करते। श्रोते हो, पिंडी ते ब्रह्मांडी या वचनानुसार सृष्टीमध्ये जे जे आहे ते आपल्या शरीरात आहे आणि म्हणूनच सृष्टीतील बदलांचा परिणाम शरीरावर होतो। सृष्टीतून उत्पन्न अन्न पाण्यावर गर्भिणीचे पोषण होते, तिच्या रक्तातून गर्भाचे पोषण झाल्याने नैसर्गिक बदलाचा गर्भावर सुद्धा प्रभाव पडतो आणि हाच महत्वाचा बेस घेऊन आपल्या व्याधींचं निराकरण करणारे डॉक्टर सुयोग दांडेकर आपल्या सोबत आहेत। नमस्कार डॉक्टर।
नमस्कार।
आपण हे कशा पद्धतीने करता याविषयी काही सांगा ना।
श्रोते हो, जन्मतारखेप्रमाणे प्रकृती असं म्हटल्यानंतर बऱ्याच जणांना असं वाटतं की याचा काही ज्योतिषशास्त्राशी वगैरे काही संबंध आहे का, तर अजिबात नाही। आयुर्वेद शास्त्राप्रमाणे आपल्या जन्माच्या पाठीमागे 9 महिने जाऊन गर्भधारणा कोणत्या ऋतूत झालीये आणि त्या निसर्गाचा आपल्या शरीरावर कसा परिणाम झालाय आईच्या पोटात असताना, हा सगळा एक शास्त्रीय अभ्यास म्हणजे हे प्रकृती परीक्षण असं असतं। मग हे सहज हिंडता फिरताना सगळ्यांशी बोलताना आपल्याला बघा ऐकू येतं, एखादा माणूस अगदी हिरिरीनं सांगत असतो मी 12 महिने थंड पाण्यानं आंघोळ करतो, हे ऐकतानाच समोरच्याला शिंका यायला लागतात। म्हणजे एखादा एवढा उष्ण प्रकृतीचा असतो तर एखादा एवढा थंड प्रकृतीचा, मग हे असं कसं काय? अहो, ज्या व्यक्तीची गर्भधारणा आईच्या पोटात हिवाळ्यात झालेली आहे त्याची प्रकृती थंडच असणार, पण समजा ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी अशा महिन्यात जन्म झालेली एखादी व्यक्ती असेल ज्याची गर्भधारणा ही उन्हाळ्यात झालेली आहे, तर त्याला 12 महिने थंड पाण्यानं आंघोळ करावीशी वाटेल, म्हणजे एवढी उष्ण प्रकृती ही या लोकांची असते। त्यामुळं जन्मतारखेवरून प्रकृती म्हणजे यात काही ज्योतिष बितिष नसून तो एक आरोग्याचा प्रकृती परीक्षणाचा एक महत्वाचा घटक असा शास्त्रीय अंशांनी बघितला जातो। अनेक लोक हे लोक दरवर्षी त्या त्या ऋतूमध्ये येऊन आपल्या शरीराचं शरीर शोधन करून घेत असतात। मला वाटतं की आज आपल्याकडे अशाच एक मॅडम आलेल्या आहेत ज्या प्रकृतीच्या लाईफ मेंबर आहेत, तर त्यांच्याशी आपण संवाद साधूया।
श्रोते हो, आपल्याही मनामध्ये अशा काही शंका किंवा प्रश्न असतील तर आम्हाला जरूर कळवा। त्यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे geofresh1@gmail.com म्हणजेच geofresh1@gmail.com। तसंच आमचा पत्ता आहे डॉक्टर सुयोग दांडेकर, राधिका रोड, सातारा। श्रोते हो, आपला मोबाईल क्रमांक आणि जन्मतारीख प्रश्न विचारताना पाठवायला विसरू नका। श्रोते हो, आमच्या हेल्पलाईनवरून तुम्हाला कॉल येण्यासाठी टाईप करा geofresh जिओफ्रेश आणि पाठवा 9220092200 वर। नमस्कार ताई, आपलं काय नाव?
माझं नाव संगीता रंगराव हांडे।
बर, आणि आपण इकडे कशा काय आला?
माझा खरं परिचय असा झाला की माझ्या मिस्टरांचं कामानिमित्तानं डॉक्टरांशी ओळख झालेली होती साताऱ्यात, आणि मग डॉक्टरांचं नक्की इथे काहीतरी वेगळ्या स्वरूपाचं काम चाललंय म्हणून आम्ही पाहण्यासाठी इथं आलो आणि पहिल्यांदा आलो आणि इथल्या सगळ्या वातावरणाच्या प्रेमात पडलो।
मी सहकुटुंब
मी माझे पती आणि माझी 2 मुलं असं आम्ही 4 जण सुद्धा इथं येत आहोत, आणि ज्यांना ज्यांनी यायला सांगितलं त्यांना नक्कीच ते खूप आवडलेलं इथलं सगळं वातावरण।
अरे वा, आणि मग तुमच्याबरोबर तुमची मुलंही इथे येत आहेत, तर त्याविषयी आपण काय सांगाल, त्यांना कसं वाटतं?
हा, माझी 2 मुलं तरुण मुलं आहेत, आता ती दोघंही इथं सध्या नाही आहेत, भारतात अमेरिकेत आहेत, पण ज्यावेळेस आम्ही मेंबरशिप घेतली त्यावेळेस ती दोघंही इथं होती आणि पहिल्यांदा आल्यानंतर त्यांना ते खूप छान वाटलं इथलं सगळं, विशेषतः मसाज इथला आणि बाकीची कर्म पंचकर्मातील, आणि तरुण मुलांना पटले हे मला जास्त बरं वाटतंय। दुसरं एक मला असं विशेष सांगावंसं वाटतं की आम्ही घरामध्ये जे स्वयंपाक बनवतो, मी आई म्हणून जे बनवते त्याच्यामध्ये रोजचे पदार्थ बनवत असताना जिभेसाठी जे चांगले असा साधारण दृष्टिकोन असतो, इथं आल्यावर माझ्या लक्षात आलं की इन्ग्रेडियंट तेच आहेत पण थोडे वेगळ्या पद्धतीनं बनवले किंवा आयुर्वेदानुसार काही त्याची विशिष्ट पदार्थांचा समावेश केला तर ते प्रकृतीला नक्कीच जास्त फायदेशीर ठरू शकतात असं इथलं विशेष जेवण आम्हाला खूप चांगलं वाटतं। त्यांचे नाश्त्यासाठीचे पदार्थ तर अक्षरशः इनोव्हेटिव्ह आहेत की याचा हा पदार्थ बनतो हे आम्हाला इथं आल्यावर कळतंय आणि तो इतका उपयुक्त आहे,
तर घरी गेल्यावरती सुद्धा
आम्ही ते प्रयोग करतो आणि ते आम्हाला आवडायला लागते. म्हणजे इथल्या जेवणाच्या पद्धतीनं आम्ही नक्कीच घरामध्ये तो फरक करतोय. तर हे खरं वैशिष्ट्य इथल्या आहाराचं सुद्धा मला वाटतं सांगा.
फारच छान, तुमच्याशी बोलून फारच छान वाटलं.
धन्यवाद.
प्रकृतीच्या अनुभवसिद्ध औषधांची दुकानं आता येत आहेत मुंबई, पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर इथेही. फ्रँचायझी स्वरूपात जिल्हा तसंच तालुका स्तरावर दुकानं सुरू करण्यासाठी संपर्क साधा 8149101519.
डॉक्टर दांडेकर, संगीता हंडे आपल्याशी आता बोलल्या आणि त्यांनी आपल्या नाश्त्याविषयी विशेष करून उल्लेख केला, तर आम्हालाही आपल्या श्रोत्यांनाही एखादा छानसा नाश्त्याचा पदार्थ वेगळा सांगा ना.
श्रोतेहो, जसं त्यांनी सांगितलं की आपल्या घरचेच पदार्थ पण ते थोड्या वेगळ्या पद्धतीनं आरोग्यदायी कसे वापरता येतील. आम्ही इथं नाश्त्याला की याडणी नावाचा प्रकार करतो, त्याच्यामध्ये अर्धी वाटी मुगाचं पीठ आणि त्याच्यामध्ये एक चमचाभर रवा, एक चमचाभर ज्वारीचं पीठ, कणकेचं पीठ, चण्याचं पीठ असं मिक्स केलं जातं. धनाजिरा पावडर, थोडंसं चवीला हळद, मीठ आणि तिखट असं घालून तुपावर त्याची धिरडी टाकली जातात आणि जवसाच्या चटणी बरोबर ते खायला दिलं जातं. भरपूर प्रोटीन्स, पथ्यकर असं सगळं, पण तरीही अतिशय चविष्ट असा हा पदार्थ नाश्त्याला दिला जातो. आणि नंतर हे लोक जे काही बस्ती असतील, काही मसाज असतील, हे जे शरीरशुद्धीला सामोरे जाणार आहेत, त्यावेळी त्यांच्या पोटाची नीट काळजी घेतली जावी अशा करता हा पदार्थ दिला जातो. आपण घरात सुद्धा हा बनवू शकतो, विशेषतः जे लोक
मुलांना सुद्धा डब्यामध्ये काय द्यावं ह्या गृहिणींना प्रश्न असतो, तर अशा तऱ्हेची धिरडी पटकन करून त्यांना आपल्या मुलांना डब्यामध्ये सुद्धा देता येते.
नक्की देता येतील. विशेषतः जे सकाळी खाऊन गेल्यानंतर दुपारची जेवणाची वेळ ज्यांची फिक्स नाहीये, सकाळचा नाश्ता ज्यांना पोटभरीचा हवा आहे अशा करता एक उत्तम बळ देणारा पण पथ्यकर असा हा याडणी हा पदार्थ आहे. हांडे बहिणींनी जसं आपल्याशी बोलताना अनुभव कथन केला, त्यांची जन्मतारीख ही 30 सप्टेंबर अशी होती. तरी जन्मतारखेप्रमाणे प्रत्येक व्यक्तीकरता वेगळं केलेलं प्लॅनिंग हे कसं असतं, ही गोष्ट त्यांना सगळ्यांना खूप भावली. आता सप्टेंबर, 30 सप्टेंबर म्हणजे 30 सप्टेंबर पकडायचं का 1 ऑक्टोबर पकडायचं असा प्रश्न बऱ्याच वेळेला येतो. मग जे क्षारधर्मी प्रकृतीचे लोक आहेत त्यांना त्या दृष्टीनं काही प्रश्न विचारले जातात. लोक विचारतात की एका दिवसात प्रकृतीत फरक पडतो का 30 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर मध्ये. तर तसं महिन्यांवर हे अवलंबून नाहीये, प्रश्नपरीक्षा केली जाते. म्हणजे तुम्हाला ताक आवडतं का, भूक सहन होते का, मनाविरुद्ध एखादी गोष्ट घडल्यानंतर तुम्ही त्याला सामोरे कसे जाता. आता ऑक्टोबर महिन्यात जन्म असणारी व्यक्ती ही क्षारधर्मी आहे असं आपण म्हणतो. तर या लोकांना एक्सरे व्हिजन असते, म्हणजे समोरचा खरा का खोटा, त्याची निवड कशी करावी ही गोष्ट त्या लोकांना पटकन कळते. आणि हा गुण त्या हांडे मॅडमच्या मध्ये आहे असं पटकन लक्षात आल्यावर त्यांना आम्ही क्षारधर्मी म्हणून चिकित्सा करायला सुरुवात केली. त्याच ह्याच्याबरोबर दुसरा एक भाग असतो की रोखठोक आणि स्पष्ट वक्तेपणा, भूक सहन न होणं, गोड खावंसं वाटणं, हार्मोनल चेंजेस लवकर होणं, हा जो एक क्षारधर्मी प्रकृतीच्या लोकांचा जो शरीर ठेवण आहे याचा विचार करून ही त्यांची शरीरशुद्धी केली गेली. आपण लहान असताना जसं आपल्या सगळ्यांचं लसीकरण केलं गेलं, प्रत्येक वेगवेगळ्या आजारांच्या विरुद्ध लढण्याकरता आपण लस टोचून घेतलेल्या होत्या, तसं लहानपणी जसं लसीकरण तसं मोठेपणी शोधन म्हणजे शरीरशुद्धी असं आयुर्वेदात सांगितलेलं आहे. तसं आपल्या शरीरातले नको असलेले घटक जर दरवर्षी आपण असे टाकून दिले तर साहजिक आहे आपणही गुटगुटीत नाही पण आरोग्यवान बाळसं नक्की धरायला हरकत नाही. आणि असे हे जे लाईफ मेंबर आहेत हे शरीरशुद्धीनंतर काही विशिष्ट तक्रारीसाठी जरी आले नसले तरी आमचे केस चांगले वाढायला लागले, कोंडा कमी झाला, आमचे कौटुंबिक सामाजिक संबंध हे सुधारायला लागले, मनशांती जास्त लाभायला लागली, असे अनेक फायदे या शरीरशुद्धीचे सांगतात.
अरे वा, खूपच छान डॉक्टर, खूपच छान माहिती दिली, त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
थँक्यू.
श्रोते हो, आपल्याही मनामध्ये अशा काही शंका किंवा प्रश्न असतील तर आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी आमचा ईमेल अॅड्रेस आहे geofresh1@gmail.com, म्हणजेच geofresh1@gmail.com. तसंच आमचा पत्ता आहे डॉक्टर सुयोग दांडेकर, राधिका रोड, सातारा. श्रोते हो, आपला मोबाईल क्रमांक आणि जन्मतारीख प्रश्न विचारताना पाठवायला विसरू नका. श्रोते हो, आमच्या हेल्पलाईनवरून तुम्हाला कॉल घेण्यासाठी टाईप करा JIYOFRESH जिओफ्रेश आणि पाठवा 9220092200 वर. परत भेटूया आपल्या पुढच्या भागात, तोपर्यंत नमस्कार.
या कार्यक्रमाचे प्रायोजक प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्ट सातारा.